विवेक कशी असतो?
आरामच रे.
मस्तीच चाललंय. तुला लावलं ना?
हा मस्त विचारलं.
ते तुला घाचर गोचर एकदम इंटरनॅशनली फेमस झालंय आणि तू त्याचे बुक लॉन्च फंक्शन्स मीडिया बरोबरचे टॉक म्हणून खाई खाई फिरतस तू. सो आमकां मेळना तू अशें जावंक गेला. न्यूयॉर्क टायम्स गार्डियन पुरा हांवें तूं ताका बरें रिव्यू आयल्या केन्ना
हय ताका मस्त कारण रिव्यू आयला आनी ते म्हाका एक पट खुशी येता म्हळ्यार ते एक काणी हांगा बरयल्ली मागेल मात्यांत कोंकणीन पार्ट्स ऑफ इट कोंकणीन आयले आनी कडे कॅनडान बरयल्ली अशें म्हणटू आनी खंयचे खंयचे देशा लोकांनी वाचचें ते म्हणटू इट्स वेरी एक्सायटींग.
आनी तुका तूं हें ट्रान्सलेशन फस्ट तूं कन्नडान बरयलां म्हळ्यार आमगेलें मदर टंग कोंकणी म्हळ्यार गार कोंकणी उलोवचें आनी बरें येता कन्नडान तूं एंड यू वर्क इन इंग्लीश एटमोस्फियर इन युअर वर्क एरिया वी आर यूज टू वर्क फॉर लॉंग टायम आपण त्या उलयताना हांव बी इंग्लीश उलयतालो. सो हें म्हळ्यार फेजीस विंगविंगड फेजीस एनविरॉनमेंट्स आसात तर तुगेलें कन्नडान तूं बरयत आसतना तुगेलें कोंकणी वर्ल्ड आसलें ते बरयताना तुगेलें तुका ते एस्पेशली वेन द डायलॉग पोर्शन्स कम त्या वेळार तुका कसं जाता तूं कशी तूं डील करता म्हाका केन्ना एक ताजे बद्दल एक कुतूहल आसा.
सी केन्ना बरयतना एक देर इज अ लिटररी लँग्वेज म्हळ्यार ती बरोवच्याक एक भाशा आसा ते कन्नडांत बी उलोवचे भाशा न्हय ती बरोवच भाशेक आसा कोंकणींत बी तशीच उलो आमी कोंकणी आमकां उलोवच भाशा सो ते बरोवच भाशा आसा पळय ते बरोवच भाशा केन्नाय उलोवच भाशा पेक्षा बेगीन विंगड उरता त्या खातीर म्हाका म्हगेलें वर्ल्ड कोंकणी म्हळ्यार म्हगेलें इमोशनल वर्ल्ड आसा न्हय आतां बरयतना मस्त वर्ल्ड हॅव टू कम टुगेदर म्हळ्यार म्हगेलें एक भावूक जगत आसा म्हगेलें एक इंटलेक्चुअल वर्ल्ड आसा म्हगेलें एक यु नो देर इज अदर सो मेनी थिंग्स देर इज अ पॉलिटिकल वर्ल्ड सो ऑल दीज थिंग्स हॅव टू कम टुगेदर ते कसं आता म्हगेलें कोंकणी वर्ल्ड आसा न्हय तातूंत मस्त खबरी उलोवचे चाडी सांगचे एक लोकां बद्दल उलोवचे सवचे हे वट्टू म्हगेलें कोंकणीचे भावूक जगत ते भाव जगतांत लँग्वेज येतना म्हाका मस्त पटे कोंकणींत येता आनी हांव ते ट्रान्सलेट करता कन्नडान. आतां म्हाका रिसेंटली इंट्रस्टींग एक्सपिरियन्स जाला म्हगेले कोंकणींत कन्नडान बरयलें कोंकणींत ट्रान्सलेट केला सो तेन्ना म्हाका मजा दिसली ते म्हळ्यार तांणी म्हगेले माते आशिल्ले शब्द तांणी सोते आशिल्ले अशें दिसले म्हाका
आशिल्ले
ते सो ते तूं म्हणलें म्हणके डायलॉग आसा न्हय ते म्हाका केन्नाय कोंकणी येता मस्त डायलॉग एस्पेशली द सीन इफ द सीन इज इनसायड द हावस डॉमेस्टीक सीन वट उरता पळय ते केन्नाय म्हाका कोंकणीन येता आनी थोडे म्हगेले नॉवेल फॉर एक्झाम्पल वंदुबदी कडेन ते म्हणटा कंप्लीट कोंकणींत आसता म्हळ्यार तूं ते तेगेले डायलॉग अँड इवन द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्सीस ते आय थिंक ते आसा पळय ते स्ट्रक्चर कोंकणीचे अशें तूं बरें उरो हांव बरें तरू अथवा यशवंत चित्ताल तांगेले कोंकणी मदर टंग अशें लोकांनी बरयतना ते एक कसली विशेश शक्ती हाडटा आमी कोंकणीच्यान आनी ते कन्नडाक दिताचे कित्याक म्हळ्यार मस्त पडले तसले स्ट्रक्चर कन्नडांत उरना सो ते एक म्हगेले
फॉर एक्झाम्पल आगबहुदो येनो ते कन्नडांत तूं आगबहुदो येनो येनो
जाता युसेज ना कन्नडांत आनी यशवंत चित्ताल बी तसलो मस्त वापरला तूं बी मस्त
वापरला
आनी आमकां ते कॉन्शियस सबकॉन्शियसली उरता ते बरयतना आमकां कळनाशी येता ते डायलॉग आनी हे करताना सो ते एक आस्पेक्ट जाला अदर थिंग इज हांव ते लिटररी म्हणून सांगलां पळय ते लिटररी फॉर एक्झाम्पल आमी कोंकणींत सूर्योदय डिस्क्रायब करणाचे नाही हांव म्हणजे तूं घरा उलयतना आमी चंद आसा म्हणटा तांबडे आसा पळय इतले शिवाय आमकां ते डिस्क्रिप्शन खंयच्यान आयलें आमी स्कुलाक गेले तेन्ना कन्नडान शिकून आयले ते म्हळ्यार एक लिटरेचरांत अशें बरोवचे वटू आस पळय सो ते देर इज अ लिटररी आस्पेक्ट टू दॅट सो ते वर्ल्ड म्हगेलें कन्नडांत आसता वर्ल्ड आनी मस्त बाकी थॉट वेदर इट इज पॉलिटिकल ऑर अदरवायज लॉट ऑफ माय वर्क लायफ ते वटू इंग्लिशान आयले आसा सो हे वटू मिक्स जावन उरता ते म्हळ्यार आमकां सांगचे जायना खंयच्यान खंयसर आयले पण
and thanks mere and it creates a new language
it's a new language
right thank you navi
more than one is language see it creates many things one is a language words we sometimes create we bring new words structure we bring and more importantly the sensibility
correct
बिकॉज ईच लँग्वेज इज अ डिफरंट सेन्सिबिलिटी. आमगे कितके कोंकणी शब्दच असे तू अणवा फॉर एक्झाम्पल ताका एक दुसरे नमुने एक जावपा ना जाल्यार तुका ते अर्थ जाणा पण हांव तुका ते शब्द वापरल्यार तुका कळटा ते कसलं म्हणून एवढा असं म्हणून तुका कळत ते कळचे असं पण दॅट सेन्सिबिलिटी सो ते बरेतना ते वटू
एनरिचिंग म्हणजे आम्हाला इंडियन रायटिंग कॉन्टेक्स्ट आणतोच पण आहे मल्टी लिंग्युअल सेन्सिबिलिटी मग दिसतं एक ओवर स्ट्रेंथ असते. आता हांव म्हळ्यार तुगेलें बी तशी मस्त काणी आसा ती म्हगेलो काणी न्हू हांव बॉम्बे बेज्ड स्टोरी आसा तो कोणके दगडू परब आसता थंय आनी कोणके असावरी लोखंडे आसता ती मराठी उरता ती म्हळ्यार काणी ती हांव ती कन्नड उलयता तर आता म्हळ्यार ती भास शिकल जाता म्हणून बट ते वटू मेळ जावचे आनी तूं तें मज आसा
कित्याक म्हळ्यार आतां पळय आतां कशी कोंकणी हांव सांगलें हांव मल्टिपल हें आसा म्हणून सिमिलरली तुगेलें काणी ते बॉम्बे आसा पळय दॅट इज अनदर सेन्सिबिलिटी कित्याक मरे आतां तूं ते उट्टू लोकांत ते एक फिजिकल स्पेस आनी तांगेले एटिट्यूड तांतूर तुगेले काडी दवरना पुढे तांगेले कॅरेक्टर आनी बिहेव करचे रीत आसा पळय ते दुसरं उरता. आतां आमी हांगा चमकून वतना तुका परिचीत अशें गांवांत बेंगलोरांत वतना तूं एक नमुन्यान चमकता तूं कांय ना म्हळ्यार तूं इफ यू आर इन न्यू यॉर्क यू वॉक इन अ डिफरंट वे कळ्ळें दॅट इट सेल्फ is different.
Yes.
The way you look at shops or anything, even if you have lived there for many years, there is a physical, there is a change in something, some change. Because tashi tugal characters asa pada te tugal sensibility hai te tu te Mumbai tak dawal
tashi plant dil mein thi
te dusra ram jata ta kala ani tu bhi tugal characters al now that the way hai it is so unique kita ki mar you also want them not to you know how to patek padu le tu sangal maka so tak kasale attachment na tanka mare te they are they don't have caste they don't but they are just human beings and it is possible in a city kita ki mare city ke anonymity utna hai
correct
tantur people are important the human beings are important
correct
par tu gaon che gokan che kaan barele re
te pura konal challo
kasale there so many things because otherwise you can't bring that politics into your story not politics I don't mean direct politics but the hidden politics
correct
so ani the language ek bit true there is a politics of language in Konkani also
आणि विवेक सो तू एक ऑलमोस्ट 3 decades मोर देन 3 decades तू कन्नडात बरेत आयला अँड यू हॅव सीन सो मेनी मुवमेंट्स लाईक कन्नडात तू मॉडर्निस्ट मुवमेंट आयले कडे प्रोग्रेसिव रायटर्स मुवमेंट आयले देन कडले नाशिले एक म्हणजे मुवमेंट आयले म्हणजे नवयोत्तर म्हणाले बट लाईक यू ऑर मी अँड सो मेनी ऑफ अस वी आम्ही खंच्याक सबस्क्राईब जायनाशी वी आर ऑलवेज यू नो एन अम्युज्ड बाय द मिस्ट्री ऑफ ह्युमन वर्ल्ड अँड वी हॅव बीन रायटिंग आणि तुगेले यू हॅव रिटन नॉवेल्स अँड ब्रिलियंट शॉर्ट स्टोरीज राईट फ्रॉम लंगरू टू द काचर गोचर दे अँड यू हॅव बीन रिसिव्हिंग रिस्पॉन्सेस इन कन्नडा वॉट एव्हर यू हॅव रिटन दो वी ऑल फील बिईंग युअर ॲडमायरर्स दॅट यू शुड हॅव गॉट मच मोर दॅन वॉट यू हॅव गॉट इन कन्नडा इन अ क्रिएटिव्ह रिस्पॉन्स आय डोंट मीन प्रेज ऑर अवॉर्ड्स नॉट दॅट म्हणजे बिकॉज आय ऑलवेज बिलीव क्रिटिसिझम इज इन अ क्रिएटिव्ह एक्सपान्शन ऑफ वॉट यू आर ट्राईंग टू डू सो त्या स्पेस आनी तुका मेळक आशिल्ले म्हणून म्हाका केन्ना दिसता आशिल्लें बट वॉट एवर मेळ्ळें तुका तें एक फेज जाल्यार सडनली न्हू गाचर गोचर इंग्लिशांत गेलें सडनली देर इज अ न्यू रिडरशीप इवॉल्विंग आनी न्यू क्रिटिकल रिस्पॉन्सीस कमींग सो तुका कसलें चेंज दिसलें म्हळ्यार हाव द वे द इंग्लीश यू नो क्रिटिकल वर्ड द वे इट रिड्स ए लिटरेचर अँड द वे इट रिड्स ए इंडियन लिटरेचर तातूंत तुका कसलें नवीन तुका कसलें दिसलें वॉट एक्सायटेड यू इन दॅट
सी केन्नाय आमी कन्नडान वाचिल्ले तेन्ना एक एनी वर्क आनी बिकॉज वी आर फेमिलियर वीथ कन्नडा आनी मागीर मायंडांत इट इज कन्नडा यू नो एन्ड सो द पीपल ऑल्सो रिस्पोंड बिकॉज दे अंडरस्टँड दीस वर्ड दे रिस्पोंड टू द लँग्वेज सो देर इज अ सर्टन थिंग आनी हांव मस्त भायल देशाचे दुसरे लँग्वेजाचे वाते आसतना हांव तांकां रिस्पोंड करचें कशें उरता ते हांव आतां इमेजीन केलें रे आय एम गेटींग दॅट कायंड ऑफ अ रिस्पॉन्स म्हळ्यार यू देर आर मेनी डिटेल्स वीच आर वीच वर्क इन अ डिफरंट वे टू अ रिडर हू इज फार अवे कळ्ळें तुका आतां फॉर एग्जाम्पल आमगेले एक सांजे वेळार तूं एक अर्ली कट्टार बसून उलयत उरला रे एक 5 लोक बायलांक तूं ते पिक्चर दुसरे देशाक खंय तरी मनशां दाखयला रे तागेले मनान तेंचे भावने इज डिफरंट
डिफरंट
दॅन म्हगेले मनान तेंचे कित्याक म्हळ्यार आय एम फेमिलियर वीथ इट So somebody else who is
not used to
this culture or that language sees it in a different way. So what happens is that ek krutya snehte, it gets disconnected from its roots and becomes more and more it becomes independent, I should say, independent of many of the things that we have assumed at the time of writing.
Correct.
Because at the time of writing, I have assumed that my readers will understand. For example, take the same scene of आले दमराम ते बसून असेल हांव ताका डिस्टर्ब करका म्हणना बिकॉज म्हगेल रिडर सगळत आसता म्हगेल कनाडा रिडर सगळत आसा पण ते भायर गेले तेन्ना तांकां गोत ना सो इट हॅज फ्रीड इट सेल्फ फॉर मोर इंटरप्रिटेशन कळ्ळें सो मेनी पीपल हॅव रेड दीस एज अ फेमिनिस्ट नॉवल सम हॅव रेड इट एज अन इंडियन नॉवल सम यु नो पीपल इकॉनॉमिस्ट हॅव रीड इट एज एज अ रिडिंग ऑफ द कंट्री फॉर द सो देर इज इट इज it's a joy to see this.
Yes, yes.
It is getting disconnected and having its own personality, if I may use the word.
Correct. Ani, for the first time, ek business family che indoor sa sanga. Pratugala hai avalantu, which is very rarely written about. Malari. ಕಂಚೆ ಗಾವಂತು ಅದ ಕೊಂಕಣಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಮಿ ಅಂಗಡಿ ದುಕಾನ್ ದೇವಸ್ಥಾಪ ತಂಬಾಕು ದುಕಾನ್ ಉಡ್ತಲ್ಲ ಸೊ ಅಸಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕರ್ತಲ್ಲ ಲೋಕಂಗ ಲೈಕ್ ಘರ್ ಘರ ಭಿತರ ಕ್ಯಾಮೆರಾ ವಿಲೇ ಅದು ತೆ ವಿಂಗಡ ದಿಸ್ತ ಅಂಕ ಮೇ ಬಿ ಫಾರ್ ದೆಮ್ ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ನ್ಯೂ ಮಾಡಿ ತೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ಮಾಡಿ ಓಡ್ ಮಾಡ ಗೊತ್ತ ಐ ಲುಕ್ ಎಟ್ ಇಟ್ ಅಂಡ್ ತೆಂಚ ಕ್ರಿಟಿಸಿಸಮ್ ಕಶಿ ದಿಸ್ ತುಕ ವೆರಿ ಸ್ಟ್ರೈಕಿಂಗ್ ಮಾಡ ದ ವೇ ದೆ ಕ್ರಿಟಿಕ್ಸ್ ರೀಡ್ ಯುವರ್ ಜನರಲ್ ರೀಡರ್ಶಿಪ್ ಬದಲ್ ತು ಉಲೇಲ ಬಟ್ ತುಕ ಆಚಾ ಐಲ್ ಕ್ರಿಟಿಸಿಸಮ್ ಅಂತ ಎನಿಥಿಂಗ್ ವೆರಿ ವಿಚ್ ಯು ರಿಯಲಿ ಫೌಂಡ್ ಫ್ರೆಶ್
ಫ್ರೆಶ್ ಮಾಡಿ see mastakane they talked about the crafts craftsmanship of the work mare taji baroche riti language and the way it is structured and the details are spread all over but they connect asaloto so one feels happy because te kasa ta tu kaani baretana tu bigot ase tu gal kaani tu mast jate urta hai ki how far you can go in being subtle ಮನೆ ಕೂರ್ತನೆ ತೆ ಪ್ರಶ್ನ ಕಿದಕ್ಕೆ ಮಾರೆ ತು ಕಿತ್ಲ ಮಸ್ತ್ ತು ಯು ವಾಂಟ್ ಟು ಗೋ ಯು ವಾಂಟ್ ಟು ರಿಯಲಿ ಗೋ ವೆರಿ ಡೀಪ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಬಿ ವೆರಿ ಸಟಲ್ ಕಿದಕ್ಕೆ ಮಳ ಆಮೇಲೆ ಮಸ್ತ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ತೆ ತೊಂಡ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಊರ್ನತೆ ಪಣ ತೆ ಕಳ ವಾಶ್ ಮಾಡಿ ಊರ್ತಮ್ಕ ಪಣ ತೆ ಕಳ್ಳ ಮಾಡ್ಬೇ ಏಕ್ ಆಂಗ್ಸೈಟಿ ಊರ್ತ ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಮ್ವೇರ್ ಡ್ರಾ ದ ಲೈನ್ ಇನ್ ಟು ಇಟ್ ಸೊ ಹೇಗೆ ಕರ್ತನ ದ ಜಾಯ್ ದಟ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಈಸ್ ಮೆನಿ ಥಿಂಗ್ಸ್ ದಟ್ ಐ ಡಿಡ್ ವಿಚ್ ವೆರ್ ವೆರಿ ಸಟಲ್ ಡಿಡ್ ವರ್ಕ್
It connected.
So which is a
very reassuring
for a writer. Right. That gives you more confidence to
do work more.
And you don't have to be explicit.
Right.
See the joy of
For example,
Tangele, the relationship between the father and the rest of the household.
Hmm.
Or for example, there is one character which comes which comes very briefly at the start named Chitra and he breaks away from her and she is there only in 3-4 sentences but people have connected her with the rest of the story and with the daughter-in-law of the house because they are of similar attitude so these kinds of
Chitra means misalki kalki
hai and the one who is with whom he breaks so not that one the other there is a lady
musur ji palle
musur so these kinds of things asne it is very
correct.